जसं त्या स्थूल अग्नीमुळे सगळं काही राख बनत असतं, कोळसा आणि राख त्याच्या पलीकडं काही नाही. कोळसा हा काळा, राख म्हणजे हातात काहीच नाही, कुठल्याही उपयोगात न येणारी वस्तू राख. त्याच पद्धतीने आपण पाहतो की ज्यावेळेस व्यक्ती क्रोधित होतो त्यावेळेस एक तर तो कोळसा होतो, म्हणजे बिलकुल रागामुळे तो काय करतोय काय करत नाही त्याला काहीच कळत नाही, त्याची बुद्धी त्या ठिकाणी चालतच नाही. किंवा राख म्हणजे त्याच्या शब्दाला मग पुढे चालून किंमतच राहत नाही. म्हणून क्रोध हा जो अग्निरूप आहे, हा क्रोध रूपी अग्नी सूक्ष्म रूपात आपण पाहतो हे हानिकारक आहे, आणि स्थूल रूपात अग्नी समजा कंट्रोल करण्यात आलेली नाही तर हे हानिकारक आहे. आता या ठिकाणी आपण पाहू अजून एक अग्नी आहे, त्या अग्नीला योग अग्नी असं म्हणण्यात येत. योग अग्नी ती अग्नी आहे ज्याद्वारे आपण आपल्या पापांना भस्म करू शकू. कित्येक जन्म आपण घेत आलेलो आहोत आणि कुठल्या जन्मात आपण कोणाबरोबर कुठले विकर्म केलेले आहे हे आपल्याला माहित नाही, आणि त्यामुळे आपण असंही अनुभव करतोय की सगळं काय प्राप्त असून देखील जीवनात संतुष्टता नाही. जीवन ही समाधान पूर्वक आपण जगू शकत नाहीये. जीवनात जी काही समाधानता हवी आहे ती नाहीये. कारण एकच आहे की कुठल्या तरी जन्माची अशी पाप कर्म आपल्या बरोबर आपल्या सोबत चालत आहे, ज्यामुळे सगळं काय असून देखील आपल्याला सुख शांतीची म्हणा किंवा समाधानताची जाणीव होत नाही. मग हे जे काही पाप आहे जे आपल्याला दिसत नाही परंतु कार्यशील आहे, पाप दिसून येत नाही परंतु जे काय आपण केलेले कर्म आहे तो कर्म एका प्रकारे रजिस्टर्ड आहे, आत्मारूपी कॅसेट मध्ये आत्मारूपी फाईल मध्ये ते रजिस्टर्ड आहे, आणि जे काय रजिस्टर्ड मध्ये आहे ते कधी ना कधी वर येत राहणार, ते दिसणार नाही आपल्याला परंतु त्याचे डायरेक्ट आपल्याला असे अनुभव येणार जे आपल्याला अपयशाची जाणीव होणार किंवा आपण स्वतः डिस्टर्ब होणार. कधी कधी अनेकांना असं आपण बोलतानाही पाहतो जे म्हणतात की आहे सगळं व्यवस्थित पण काय माहिती मन उदास आहे, कोणी मला काय बोललेलं नाही तरी पण काय माहिती डिस्टर्ब माइंड आहे. हे सगळं कशामुळे घडत आहे? कुठल्या तरी जन्माचे असे पाप आहे आणि ते पाप अधून मधून मान वर डकवत असतात, आणि त्यामुळे आपल्याला असं जाणवतं की आपण डिस्टर्ब आहोत किंवा आपलं मन अस्थिर आहे. मग हे जे पाप आहे जे आपल्याला दिसत नाहीये या पापांना आपण कसं दग्ध करू शकू, याला मिटवण्याचा प्रकार काय आहे? कारण की दान पुण्य करणं आणि दान पुण्य केल्याने आपले विकर्म किंवा आपले पाप दग्ध होतील हे शक्य नाहीये. पुण्य आणि पाप हे दोन प्रकार आहे. पुण्य तुम्ही जमा करू शकता, चांगले कृत्य करून चांगले कर्म करून एखाद्याला काही ना काही देऊन तुम्ही पुण्य जमा करू शकता, परंतु पुण्य आपण करत आहोत म्हणून आपले पाप कमी होत आहे असं शक्य नाही. दोघांची फाईल वेगळी आहे, पुण्याची फाईल वेगळी आणि पापाची फाईल वेगळी. पुण्य तुम्ही करा तर ते पुण्य ठीक आहे, हा पुण्य म्हणतात इतकं पुण्य तुम्ही करा की जे काही पाप केलेलं आहे ते कमी दिसलं पाहिजे किंवा ते कमी व्हायला पाहिजे, जे त्या पापाचा प्रभाव जास्त आपल्यावर पडणार नाही. ते तेव्हा शक्य आहे जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पुण्य करू, परंतु पुण्य करतानाही आपण ते पुण्य न करता कुठंतरी पाप मध्ये ते बदलत असतं याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, मग आपण काय म्हणतो एवढं पुण्य करून देखील समाधान आपल्याला जाणवत नाही. तर पाप जे आपल्याकडून घडलेले आहे या पापांना दग्ध करण्यासाठी अजून एक अग्नी आहे, त्याला म्हणण्यात येतं योग अग्नी. योग अग्नी म्हणजे काय? योग म्हणजे काय? योग म्हणजे मिलन, योग म्हणजे संबंध. कोण कोणाशी संबंध जोडणं? संबंध आपल्याला जोडायचे परमपिता परमात्म्याशी, कारण की परमात्म्यालाच पाप कटेश्वर असं म्हणण्यात येतं. तर आपल्याला पाप दग्ध करायचे आपले, काय माहित नाही की कुठल्या जन्मात कुठले पाप केलेले आहे परंतु त्याचा अनुभव आपल्याला अधून मधून या जीवनात अनुभवात येत आहे, तर त्या पापांना दग्ध करण्यासाठी पाप कटेश्वराची आठवण करणं गरजेचं आहे. तर पाप कटेश्वर कोण आहे? पाप कटेश्वर एक परमात्मा आहे. ज्यावेळेस आपला योग त्या परमात्म्याशी लागेल कारण की याच्यासाठी एकाग्रता पाहिजे. या योग अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी एकाग्रता पाहिजे आणि ज्ञान रूपी प्रकाश हवाय. ज्ञान रूपी प्रकाश आहे, मन एकाग्र आहे, त्या ठिकाणी आपला योग सहज लागतो. आणि परमात्म्याशी आपला योग लागला, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या परमात्म्याशी झाला, त्या ठिकाणी तुम्हाला जाणवणार की अशी काही शक्ती आपल्याला प्राप्त होत असते की त्या शक्तीमुळे आपले जे अनेक प्रकारची पाप आहे, अनेक जन्माची जी पाप आहे, ते पाप दग्ध होत असतात. या कलयुगात मन आणि बुद्धी एकाग्र होणं एवढं सहज नाहीये, हे पण तेवढंच निश्चित आहे. कारण ज्या ठिकाणी आपण पाहतोय, ज्या ठिकाणी आपण दृष्टी टाकतोय, त्या ठिकाणी अस्थिरता आहे किंवा धावपळ आहे. धावपळ करणं चुकीचं नाहीये, परंतु मन आणि बुद्धी जी स्थिर असली पाहिजे, ती स्थिर नाहीये. आणि मन आणि बुद्धी स्थिर न होण्याचं अजून एक कारण की त्याच्यात समजा सकारात्मकता कमी आहे आणि नकारात्मकता जास्त आहे, तर त्या ठिकाणी अजून आपल्याला जाणवणार की अस्थिरता, त्या ठिकाणी अजून आपल्याला बेचैनी जाणवणार. म्हणजे आपला योग परमात्म्याशी लागला पाहिजे, त्याच्यासाठी एकाग्रता ही आवश्यक आहे. विचार करा की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण किती वेळ असं शांत बसून मन आणि बुद्धीला एकाग्र करत आहोत? दिवसभरात आपण फक्त बिझी आहोत, उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत अनेक विचारांमध्ये, अनेक कामांमध्ये, अनेक धावपळीत आपण राहतो. मनाला शांती नाही, बुद्धीला स्थिरता नाही, आणि मग आपण म्हणतो की माझे पाप दग्ध व्हायला पाहिजे किंवा मला जीवनात समाधानता पाहिजे. तर परमेश्वराने आपल्याला जे 24 तास दिलेला आहे, याचं ते कमीत कमी 15 मिनिट किंवा अर्धा तास आपण काढला पाहिजे मन आणि बुद्धी एकाग्र करण्यासाठी. ज्यावेळेस आपण मन आणि बुद्धी एकाग्र करू, ते पण परमेश्वरावर, तर ऑटोमॅटिक तो त्याच्याकडे जी काही शक्ती आहे ती शक्ती आपल्याला मिळतील किंवा त्या शक्तींचा प्रदान तो आपल्यावर करेल. परंतु योग होणं हे आवश्यक आहे, ज्याला आपण अंग्रेजीत म्हणू मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे मन आणि बुद्धी परमेश्वरावर एकाग्र करणं. तर एकाग्र हे तेव्हाच संभव आहे जेव्हा आपण थोडस स्वतःवर मेहनत घेऊ आणि एक लक्ष ठेवू की मला या योग अग्नीद्वारे अनेक जन्माची जी विकर्म आहे याला दग्ध करायचंय. कधी कधी असंही म्हणण्यात येतं की कोणी पाहिलं या पाप कर्मांना, कशावरून समजायचं की हे पाप कर्माचं फळ आहे? परंतु निश्चित आहे की जे काही आपल्याला फळ मिळत आहे, चांगलं किंवा वाईट, हे अवश्य काही ना काही चांगलं किंवा वाईट कर्माचंच फळ आहे. चांगले कर्म केले असणार, चांगल्या कर्मांना आपण पुण्य म्हणतो. पुण्य म्हणजे काय आहे? चांगले कर्म त्याला पुण्य खाता जमा होत आहे, ज्याचा रिझल्ट लगेच तुम्हाला मिळत नाही, परंतु काही काळानंतर, काही वेळानंतर मिळणार आहे. कारण की जे काही आपण कर्म करत आहोत, प्रत्येक कर्माचं फळ लगेच मिळेल तसं नाहीये. प्रत्येक कर्माचा जो फळ आहे, कधी कधी आपल्याला लगेच मिळत असतो, कधी कधी काही कालावधी नंतर मिळत असतो. आणि समजा तुम्ही चांगलं कर्म केलात आणि त्याचा फळ तुम्हाला लगेच नाही मिळालं, तर ते एक अकाउंट आहे, त्या अकाउंटचं नाव आहे पुण्य. पुण्यरूपी खात्यात ते जमा होत असत. आणि मग तो जो खाता आहे, कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या जन्मात तो ओपन होतो आणि मग आपण म्हणतो हा पुण्य, यांनी कधीतरी काहीतरी चांगलं पुण्य केले, त्यामुळे याला फळ चांगलं मिळत आहे. म्हणजे चांगल्या कर्मामुळे फळ चांगलं मिळत असतं, म्हणजे त्याला आपण मध्ये म्हणू की एक पुण्य कर्मामुळे आपल्याला फळ चांगलं मिळालं. आता कुठल्या जन्म आपण पुण्य केलेलं आहे किंवा चांगले कर्म केले हे आपल्याला माहित नाही, परंतु अकाउंट मध्ये ते आहे आणि आत्मारूपी रजिस्टर मध्ये ते रजिस्टर्ड झालेलं आहे. तर ते आत्मा ज्यावेळेस देह सोडतो, तर आत्म्याचं कार्यच आहे देह धारण करणं आणि सोडणं. म्हणजे एक देह सोडून ज्यावेळेस दुसऱ्या देहात प्रवेश करतो आत्मा, तेव्हा आपल्या बरोबर मन, बुद्धी आणि संस्कार प्लस हा अकाउंट बरोबर नेत असतो. आणि अकाउंट रजिस्टर बरोबर आहे, आत्मरूपी रजिस्टर आहे आणि अकाउंट त्याच्यात आहे, तर ऑटोमॅटिक ज्या जन्मात आपण जे काही चांगलं केलेलं आहे त्याचं फळ मग कुठल्याही जन्मात मिळू शकतं. तर जसं पुण्याचं फळ आपल्याला मिळू शकतं, त्याच पद्धतीने समजा नेगेटिव्ह कर्म आपल्याकडून झाले, किंवा वाईट कर्म आपल्याकडून झाले तर होणार काय, तर त्याचंही आपल्याला रिझल्ट मिळणारच आहे आणि त्याचं रिझल्ट मग पाप। जे काय आपल्याकडून वाईट कर्म झाले, कृत्य झाले, त्यावेळेस आपल्याला कळालं नाही, परंतु समय अनुसार म्हणा, परिस्थिती अनुसार म्हणा, सिच्युएशन अनुसार म्हणा, आपण ते पाप केलं। कधी कधी असंही घडतं की सिच्युएशन अशी निर्माण होतात की त्या ठिकाणी आपण खोटं बोलून जातो, आपल्याला कळतं हे चुकीचं आहे, बोलू नाही, आपण खोटं बोलतोय, तरी आपण सिच्युएशन अनुसार ते खोटं बोलून जातो। किंवा कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की त्या ठिकाणी मग आपण पाप कर्म करतो आणि पाप जे काय केलंय, जे काय आपण नेगेटिव्ह कर्म केलंय, ज्या ठिकाणी आपलं मन खातंय, आपण स्वतः मानतोय की चुकीचं आहे, मन आपलं खात आहे, तर ते जे काय लगेच आपल्याला रिझल्ट मिळत नाहीये। जे काय नेगेटिव्ह कर्म आपल्याकडून झाले, खोटं बोलणं, चोरी करणं, मारपीट करणं, एखाद्याला हे करणं, जे काय आहे छोटे मोठे चुकीचे कर्म जे काय आपल्याकडून घडले, तर हे जे चुकीचे कर्म आहे हे अकाउंट मध्ये पापच्या लिस्ट मध्ये येतात आणि हे जे काय पाप आहे हे पाप मग आत्मरूपी रजिस्टर मध्ये रेकॉर्डेड आहे आणि मग कुठल्या ना कुठल्या जन्मात तो रेकॉर्ड ओपन होतो आणि पाप कर्म। आता आपल्याला माहित नाही कुठल्या जन्मात आपण कुठला पाप केलेला आहे, जसं पुण्य जसं आपल्याला कळालं नाही, परंतु पुण्याचं फळ ज्यावेळेस आपल्याला मिळतं आपल्याला आनंद होतो, हा सुख आहे, आनंद आहे, खुशी होते, हा काहीतरी चांगलं मिळतंय। परंतु पाप ज्यावेळेस पाप आपल्या समोर येत असतं, त्याचे ज्यावेळेस रिझल्ट आपल्या पुढे येतात, तेव्हा आपण त्या रिझल्टला स्वीकारायला तयार होत नाही किंवा आपल्याला नको नकोशी वाटतं आणि अशा वेळेस मग कुठल्या जन्मात कुठले पाप कोणाबरोबर कशी केले हे आपल्याला काहीच माहित नाही, परंतु ते रेकॉर्डेड आहे आणि ते पाप कर्म अधून मधून आताच्या या युगात तर कलियुगात तर आपण पाहतोय की प्रत्येक क्षणोक्षणी पाप कर्म उदयात येत आहे, त्याचे रिझल्ट मिळत आहे। हे रिझल्ट असं नाही की आता जे पाप केले लगेच त्याचा रिझल्ट आहे, कुठल्या तरी जन्माचं ते रिझल्ट आहे आणि आताच्या या पावलात जे काय आपण पाप केले त्याचं रिझल्ट अजून मिळणार आहे। म्हणजे हे जे काय पाप आहे, झालेले आपल्याकडून झालेले पाप, रेकॉर्डेड पाप, याला आपण कमी कसं करू शकू, तर याच्यासाठी अग्नी आहे योग अग्नी। ही योग अग्नी अत्यंत गरजेचा आहे कारण की परमात्मा हा सुप्रीम सोर्स आहे, पॉवरफुल एनर्जी आहे आणि ज्यावेळेस आपला योग त्यांच्याशी लागतो तर ऍटोमॅटिक जे काय अनेक जन्मांचे विकर्म आहेत ते दग्ध होतात। जसं उदाहरण तुम्हाला देण्यात आलं होतं की सोनं आहे आणि त्याच्यात ओलाय आहे किंवा त्याच्यात खाद आहे, काही करावं लागणार नाहीये, त्याला फक्त तुम्ही प्रखर अग्नीत टाका। त्याच्यासाठी अग्नी पण प्रखर पाहिजे, अग्नी आपली धीमी याची असेल ना तर मग ओलाय निघणारच नाही, काहीच त्याच्यात आपल्याला बदल दिसणार नाही किंवा परिवर्तन दिसणार नाही। तर सोन्याला आपल्याला शुद्ध बनवायचं असेल तर त्याच्यासाठी अग्नी पण प्रखर पाहिजे, प्रखर अग्नीमुळे काय होणार तर अलॉय जी आहे किंवा जे काही खाद आहे तो बाजूला पडणार आणि शुद्ध सुंदर सोनं बाजूला आपल्या हाताशी येईल। आत्म्यात पण विकार रूपी किंवा पाप रूपी खाद पडलेला आहे आणि याला कमी करण्यासाठी मग योग अग्नी। आता फक्त आपल्याला काय करायचंय, परमात्म्याशी कनेक्शन जोडायचंय। परमात्म्याशी आपण कनेक्शन जोडलं तर ऍटोमॅटिक हे जे काही विकार किंवा पाप रूपी खाद आहे हे दग्ध होणार आणि आत्मारूपी सोनं हे शुद्ध आणि स्वच्छ बनेल। आणि हेच तर आपल्याला पाहिजे की आत्मा शुद्ध आणि पवित्र बनलं की जीवनात सुख आणि शांती आहेच आणि ती सुख शांती मिळवण्यासाठी तर सगळ्यांची एवढी खटपट चालू आहे की आपण आध्यात्मिकतेच्या मार्गावर चालावं, धार्मिक कार्यात आपण मन रमवावं किंवा तीर्थक्षेत्रावर जावं, हे सगळं काही करत आहे कशासाठी। आज जी कोणी व्यक्ती आहे आध्यात्मिक मार्गावर आहे किंवा एखाद्या सत्संगात जात आहे किंवा एखाद्या देवधर्माकडे वळलेला आहे, जे काय तो करत आहे हे सगळं तो कशासाठी करतोय, तर त्याला सुख आणि शांतीची प्राप्ती हवी आहे आणि ती सुख शांती त्याला मिळणार कशी, तर जेव्हापर्यंत योग अग्नी तो बसून आपल्या विकर्मांना दग्ध करत नाही तोवर ते शक्य होणार नाही। म्हणून योगालाही अग्नी असं म्हणण्यात आलेला आहे आणि या योग अग्नीमुळे क्रोध रूपी अग्नी ही शांत होत असत हे लक्षात घ्या। कारण की क्रोधालाही अग्नी अग्नी म्हणण्यात आलेला आहे. तर क्रोध रूपी अग्नी आपल्याला शांत करायचं असेल तर त्याच्यासाठी योग रूपी अग्नी वाढवणं खूप आवश्यक आहे. आता हे दोन्ही अग्नी जे आहे सूक्ष्म आहे, हे दिसणारे नाहीये. क्रोध तुम्हाला दिसून येणार नाही, परंतु क्रियाद्वारे म्हणा किंवा कार्याद्वारे तुम्हाला क्रोध दिसून येणार, परंतु असं स्थूल रूपात दिसणार नाही की क्रोध असा येतोय आणि आता क्रोध आल्यामुळे एखादी व्यक्ती जशी समोर येते त्या पद्धतीने क्रोध येत आहे दिसत आहे तो प्रकार नाही. क्रोध हा एक विकार आहे आणि सूक्ष्म आहे, ज्याची भावना जी नकारात्मक आहे ती आतल्यात आपल्याला दिसून येत असते आणि आतल्यात ती डेव्हलप झालेली नकारात्मक भावना मनसाद्वारे ती वाचाद्वारे नेगेटिव्ह बोल निघतात. आता हे जे काही सूक्ष्म अग्नी आहे, क्रोध रूपी अग्नी, याला समाप्त करण्यासाठी मग आहे सूक्ष्म योग अग्नी. आता योग पण असं दिसणार नाही. मग योग असा प्रकार नाही की एका ठिकाणी मी मांडी घालून बसले आणि डोळे मिटून बसले आणि बस आता माझा योग लागतोय. नाही, ही क्रिया पण आतली क्रिया आहे. ज्यावेळेस आपण मेहनत घेऊ, मन आणि बुद्धी एकाग्र करण्याची मेहनत घेऊ, त्या ठिकाणी मग आपला योग लागेल आणि मग परिवर्तन आपल्याला जाणवणार. मग आपल्याला समजणार की क्रोध रूपी अग्नी माझ्या जीवनात जे होतं ते आता कमी झालेलं आहे आणि योग रूपी अग्नीमुळं एक शीतलता जीवनात आलेली आहे. कारण की एक प्रकाश, जसं सांगितलं ना अग्नीचं दुसरं कार्य आहे प्रकाश देणं, तर एक ज्ञानाचा प्रकाश, योग अग्नीमुळे ज्ञानाचा प्रकाश आपल्या मध्ये येतो आणि त्यामुळे ऍटोमॅटिक क्रोध रूपी अग्नी हा किती घातक आहे आपल्याला जाणवतं आणि ऍटोमॅटिक आपण त्याच्यातून मुक्त होत जातो. न कळत, जसं अग्नीत सोनं घातलं तर न कळत तो अलॉय बाजूला होत जातो, वितळत जातं ते. त्याच पद्धतीने न कळत क्रोध रूपी अग्नी ही बाजूला होतो आणि आत्मा रूपी सोनं जी आहे ती शुद्ध होत असतं, बनत असतानी शुद्धता आणि प्युरिटी त्याच्यात वाढत असते आणि म्हणून योग अग्नी हे आवश्यक आहे. त्याच्यासाठी मन बुद्धी एकाग्र करणं गरजेचं आहे आणि ते एकाग्र तेव्हाच होणार जेव्हा ज्ञानरूपी प्रकाश आपल्यात असेल आणि ज्ञानरूपी प्रकाश तेव्हाच आपल्याला मिळणार आहे जेव्हा आपण आध्यात्मिकतेकडे पाऊल आणि समयाची पुकार आहे ही. आता जे काय वातावरणात आपण प्रकृतीचे नियम पाहतोय बिघडत चाललेले आहे, तर प्रकृतीचे नियम बिघडण्याचं कारण काय? कारण एकच आहे की आज मानवाने आपले जे नियम आहे ते नियम सोडलेले आहे. मानवीय मूल्य जे आपल्यामध्ये असले पाहिजे ते आज राहिलेले नाही. म्हणण्यासाठी तर आपण म्हणतो की आपण मानव आहोत म्हणून, परंतु मानवीय मूल्य नाहीये ना. ते मानवीय मूल्य डेव्हलप करणं गरजेचं आहे. आज ठिकठिकाणी हेच म्हणण्यात येत आहे की मानवीय मूल्य जीवनात धारण करा. तर धारण करा म्हणजे नाहीये म्हणून आपल्याला असं वाटतं की त्या गुणांची त्या मूल्यांची आपल्याला गरज आहे. म्हणजेच की आपल्याला आपल्यामध्ये आता परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि परिवर्तन कधी शक्य आहे? जेव्हा आपण योग अग्नीत बसू किंवा आपण ज्यावेळी स्वतःशी संकल्प करू की मला माझ्या जीवनात परिवर्तन आणायचंय तेव्हाच हे शक्य आहे. कारण परिवर्तन हे संसाराचा नियम आहे आणि परिवर्तन संसाराचा नियम आहे तर संसारात हे पाच तत्व ही आहे. पाच तत्व ही बिघडत चाललेले आहे. आज पाच तत्व कोणाच्या कंट्रोल मध्ये नाहीये. पाच तत्वांनीही आपले नियम सोडलेले आहे आणि त्याच्यात अग्निरूपी तत्व खूप भयानक तत्व आहे. छोट्याशा रूपात आपण पाहतो की घरात स्वयंपाक करताना गॅस कमी आहे तर मंदाचे व सगळं काही शिजते. गॅस मोठा झाला तर लगेच तिथे काही ना काही करपणार. म्हणजे प्रखर अग्नी कुठं लाभदायक आहे तर कुठं हानिकारक आहे. जसं सोन्यासाठी ते लाभदायक आहे, त्याच पद्धतीने आपण पाहतोय की कुठली अग्नी आपल्यासाठी लाभदायक आहे हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. क्रोध लाभदायक नाहीये. क्रोध रूपी अग्नी हे नुकसानकारक आहे आणि योग रूपी अग्नी हे फायदेदायक आहे. त्यामुळे अग्नी दोन्ही पण आहे, परंतु एक अग्नी जाळत आहे आणि दुसरा अग्नी शुद्ध करत आहे. अग्नी अग्नीच आहे, परंतु त्याचा रूपांतर जो आहे त्याचे रिझल्ट जे मिळत आहे ते वेगळ्या पद्धतीने मिळत आहे. म्हणून हे खूप आवश्यक आहे की आज प्रकृतीमध्ये अग्नी जो प्रकार आहे, अग्नी तत्व जो आहे, त्याचा रूप खूप भयानक आहे. आणि या प्रकृतीला पण शांतीचं दान करणं हे मानवाचं कर्म आहे. आपण फक्त म्हणतो की तत्व हे बिघडले, परंतु तत्वाला बिघडवणारे कोण आहे? तसं सांगण्यात आले की तत्वात जीव नाहीये, तत्व हे तत्व आहे, परंतु तत्व व्हायब्रेशन्स कॅच करतात. तत्व व्हायब्रेशन जसे आपले मनातले विचार असतील त्या पद्धतीने तत्व जे आहे ते व्हायब्रेशन्स कॅच करतात, आणि मग त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत असत. मग आज आपण पाहतोय क्रोध रूपी अग्नी आपल्या जास्तीत जास्त वाढलेला आहे, आणि त्यामुळे मग ती अग्नी तोही पेट घेतो, मग तोही नुकसान करतोय, त्याची हानी आज आपल्याला जाणवतीये. मोठे मोठे कंपनीज, फॅक्टरीज, इंडस्ट्रीज याला आग लागतात. कारण काय आहे? कुठतरी डिस्टर्बन्स आहे, कुठतरी फॉल्ट आहे. फॉल्ट होण्याचं कारण काय? माइंड डिस्टर्ब. माइंड डिस्टर्ब होण्याचं कारण काय? कुठल्या ना कुठल्या विकारांमध्ये आपण अडकलेलो असतो, आणि त्यामुळे हे ऍक्सिडेंट होत असतात किंवा आपल्याला धोकादायी प्रसंग जाणवतात. म्हणून योग रूपी अग्नीत होणं खूप आवश्यक आहे.